चीनीमंडी.com पॉडकास्ट।
लॉकडाऊन दरम्यान मुंबई आणि पुण्यात देण्यात आलेली सूट सरकारकडून रद्द। कोरोना संकटादरम्यान महाराष्ट्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे। लॉकडाऊनच्या दरम्यान मुंबई आणि पुण्याच्या काही क्षेत्रामध्ये सूट देण्यात आली होती, जी महाराष्ट्र सरकारनं रद्द केली आहे। सरकारच्या म्हणण्यानुसार लोक जबाबदारीनं व्यवहार करत नाहीत, यासाठी ही दिलेली सूट रद्द करण्यात आली आहे। त्याचबरोबर राज्य सरकारनं सांगितलं की लॉकडाऊनमुळे राज्यातील इतर भागांमध्ये अंशतः सूट तशीच राहील। महाराष्ट्रात खास करून मुंबईमध्ये स्थिती खूपच खराब आहे। महाराष्ट्र स्वास्थ्य विभागानं सांगितलं की राज्यामध्ये आज कोरोनाची नवी प्रकरणं समोर आली आहेत आणि अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे। याबरोबरच स्वास्थ्य विभागानं सांगितलं की राज्यामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार झाल्यानंतर हॉस्पिटलनं डिस्चार्ज केलं आहे। महाराष्ट्रानंतर गुजरातची परिस्थितीही भयानक होत आहे। गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये सतत 100 पेक्षाही अधिक प्रकरणं समोर येत आहेत। भारत सरकारच्या स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालयानं सांगितलं की भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे।